आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्टार्टअप संकल्पनेच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम. पंतप्रधान आज नव्या स्लीपर कोच वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची आज मतमोजणी. मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमाला 19 तारखेपर्यंत मुदतवाढ. आणि 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमधल्या भारत मंडपम इथं स्टार्टअप महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. स्टार्टअप संकल्पना कार्यान्वित झाल्याच्या दशकपूर्तीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान यावेळी स्टार्टअप प्रतिनिधींशी संवादही साधणार आहेत. 2016 आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून देशात स्टार्टअप अस्तित्वात आले. नवोन्मेषाला चालना, औद्योगिकता वाढीसाठीचे माध्यम आणि विवेकाधारित विकास या त्रिसूत्रीला समोर ठेवून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. आज मितीला औद्योगिक क्षेत्रात स्टार्टअपनं महत्वपूर्ण योगदान दिलं असून देशात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप यशस्वीरित्या काम करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा तो मोठा आधारस्तंभ ठरला असून लवकरच देशाच्या ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठण्यास सहाय्यभूत ठरणार आहे असा विश्वास या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हावडा, पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या कामाख्या या स्थळांना जोडणाऱ्या नव्यानं तयार केलेल्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेससह अनेक नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आज उद्घाटन होणाऱ्या इतर गाड्यांमध्ये न्यू जलपैगुडी नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस, न्यू जलपैगुडी तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, अलिपूरद्वार एसएमबीटी बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस, अलिपूरद्वार मुंबई पनवेल अमृत भारत एक्सप्रेस, राधिकापूर एसएमबीटी बेंगळुरू मेल एक्सप्रेस आणि बलूरघाट एसएमबीटी बंगळूर मेल एक्सप्रेस यांचा समावेश आहे. यामुळे पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यातला प्रवासी संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे. येत्या रविवारी पंतप्रधान हावडा आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस, सियालदा वाराणसी अमृत भारत एक्सप्रेस आणि संत्रागाची तांबरम अमृत भारत एक्सप्रेस या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. या गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवासी कमी वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकतील. दरम्यान या उपक्रमांमुळे आसाममधील कामरूप, बोंगाईगाव आणि पश्चिम बंगालमधील कुचबिहार, जलपैगुडी, मालदा, मुर्शिदाबाद, पूर्वावर्धमान, हुगळी आणि हावडा या जिल्ह्यांमध्ये वाणिज्य, पर्यटन आणि सामाजिक आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. महाराष्ट्रात काल मतदान झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. मुंबईत आज सकाळी 10 वाजल्यापासून 23 कक्षांमध्ये मतमोजणी सुरू होईल. यासाठी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसंच कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. पुण्यातही महापालिका प्रशासनानं मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून 30,000 कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. शहरात 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 8 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ईव्हीएमच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग तसंच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जवळपास 11,000 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडलं. राज्यभरातल्या एकंदर मतदानाची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र साधारण 55-60% मतदान झाल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठीही निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या गहन पुनरीक्षण कार्यक्रमाची अर्थात एसआरआयची मुदत येत्या 19 तारखेपर्यंत वाढवली आहे. यामुळे मतदारांना 19 जानेवारीपर्यंत आपले दावे आणि हरकती दाखल करता येऊ शकतील. निवडणूक आयोगानं यासंदर्भात संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य घटकांनी केलेल्या विनंत्या विचारात घेऊन एसआयआरचं वेळापत्रकात बदल केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कॉस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आमंत्रण स्वीकारून हे दोघं 3 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून द्विपक्षीय चर्चा करतील. 27 जानेवारीला आयोजित भारत युरोपीय संघ शिखर परिषदेचं अध्यक्षपदही ते संयुक्तपणे भूषविणार आहेत. भारत 2014 249 गिगावॅट ऊर्जा निर्मिती करत होता. ती आता 2025 जास्त म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय विद्युत शिखर परिषद 2026 उद्घाटन समारंभात ते काल बोलत होते. भारतानं विश्वासार्हता, सुलभता आणि लवचिकता याद्वारे ऊर्जा विपुलतेच्या एका नवीन युगात प्रवेश केला आहे. भारत आता जगातल्या 3र्या क्रमांकाचा सर्वात मोठा वीज उत्पादक आणि ग्राहक आहे असंही ते म्हणाले. देशाची जीवाश्म इंधन नसलेली क्षमता 2014 32% होती, ती आता 2025 52% वाढली आहे असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये रांची जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या समन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला पुढे चालू ठेवण्याची परवानगी उच्च न्यायालयानं दिली आहे. जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समन्स बजावूनही सोरेन हजर राहिले नाहीत असा आरोप करत ईडीनं तक्रार दाखल केल्यानंतर विशेष न्यायालयानं कार्यवाही सुरू केली होती. छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात काल 52 माओवाद्यांनी सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली. यामध्ये 21 महिलांचा समावेश असून त्यांच्यावर एकूण 1,45,00,000 रुपयांची बक्षिसं लावण्यात आली होती. हे सर्व माओवादी भैरमगड परिसरात कार्यरत होते. सरकारी पुनर्वसन योजनेनुसार शरण आलेल्या प्रत्येक माओवाद्याला प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हज यात्रेकरूंना नियमांची पूर्तता करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यावर्षी यात्रेकरूंसाठी ही अंतिम मुदत असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत ती पुन्हा वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. वाढवलेल्या मुदतीत यात्रेकरूंनी आपल्या प्रवासासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, आपली पारपत्र भारतीय हज समितीकडे किंवा संबंधित यात्रा आयोजकांकडे दाखल करावीत असे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत. बातमी क्रिकेटची. 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं अमेरिकेवर 6 गडी राखून मात करत विजयी सलामी दिली. पावसाचा व्यत्यय आल्यानं डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेनं 36 षटकात केवळ 107 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे भारताला 37 षटकांमध्ये 96 धावांचं आव्हान देण्यात आलं. हे आव्हान भारतीय संघानं सहज पार केलं. 16 धावा देत अमेरिकेचे 5 गडी बाद करणारा हेनिल पटेल सामनावीर ठरला. या स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना उद्या बांगलादेश संघाशी होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. स्टार्टअप संकल्पनेच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम. पंतप्रधान आज नव्या स्लीपर कोच वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची आज मतमोजणी. मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमाला 19 तारखेपर्यंत मुदतवाढ. आणि 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.